नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: वेपार कराराची मुजत पाळपा खातीर राष्ट्रीय हिता कडेन चड तडजोड करप शक्य ना अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगला. व्यापारी प्रश्नांक सोडोवपाक भागधारकांक मजत करपा खातीर केंद्रान संवसारीक टॅरीफ आनी वेपार हेल्प डेस्क कार्यान्वीत केला. भारत आनी अमेरिके मदल्या आतंकवाद विरोधी सहकार्याची विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तोखणाय केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आनी स्लोवाकियाची भोंवडी सोपोवन काल राती नवी दिल्लीत पावल्यो. आनी खेळात: आयपीएल क्रिकेटात काल राती कोलकाता नायट रायडर्सान यजमान चेन्नय सुपर किंग्साक 8 विकेटींनी हारयलो. आता पुराय खबरो. फकत व्यापार कराराची मुजत पाळपा खातीर राष्ट्रहिता कडेन तडजोड करप शक्य ना हाचेर केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी भर दिला. व्यापारी करार दोनूय वटांनी जिखपाक जाय अशें मंत्री गोयल हांणी सांगला. मंत्री गोयल काल नवी दिल्लीत जाल्ल्या 10व्या जागतीक तंत्रज्ञान शिखर सभेत उलयताले. थंय तांणी संवसारीक व्यापाराक नवो आकार दिवपाक भारता मुखार आशिल्ल्या संदीचेर भर दिलो. मुक्त व्यापार करारा विशीं उलयतना मंत्री गोयल हांणी सांगला की वेळ महत्वाची असली तरी व्यापार कराराची मुजत पाळपा खातीर राष्ट्रीय हिताची तडजोड करूं येना. ती समता, नितीमत्ता आणि परस्पर फायदेशीर असूंक जाय असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या भारत, युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, अमेरिकेच्या संयुक्त संस्थांसयत जायत्या देशांकडेन आणि राष्ट्रांवांगडा व्यापारी कबलातीचेर वावुरता. युरोपीय संघटनेकडेन आशिल्ल्या मुक्त व्यापार कराराचेर मंत्री गोयल हांणी प्रगती झाल्या असे मान्य केला, पूण तातूंत आव्हानांय खूप असात असे ताणी सांगले. युरोपान निर्माण केल्ल्या बिगर दरवाड आडमेळ्यांचो परतून विचार करचो पडटलो असे ताणी म्हळा. फकत भारता खातीर न्हय तर संवसारीक अर्थव्यवस्थे खातीर ही मोठी आडमेळी थाल्ल्या अशी शिटकावणी मंत्री गोयल हांणी दिल्या. नवनव्या व्यापारी प्रश्नांक सोडोवपाक भागधारकांक मजत करपा खातीर केंद्रान समर्पित अशी संवसारीक टॅरीफ आनी व्यापार हेल्प डेस्क सुरू केला. आयात आनी निर्यात आव्हानां, आयात वाड वा डंपिंग, रसद वा पुरवण साखळी आव्हानां, अर्थीक वा बँकींग प्रश्न आनी हेरांसयत नियामक वा पालन हाचे संबंधी प्रश्न हेल्प डेस्क पळयतले अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान निवेदनात म्हळां. तशेंच केंद्र सरकार आनी राज्य सरकारांची हेर मंत्रालयां, खाती आनी एजन्सी व्यापारा संबंधीत प्रश्न हेल्प डेस्क एकठांय करतले. वाणिज्य खातें आनी DGFT जागतीक वेपारांतल्या घडामोडींचेर सक्रीयपणान नदर दवरतात, खासा करून दरांत बदल, आयात वाड आनी निर्यात संबंधीत आव्हानां तातूंत आसपावतात. भारत आणि अमेरिकेमधल्या आतंकवाद विरोधी सहकार्याची विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तोखणाय केल्या. 26/11 मुंबईतल्या घातक हल्ल्यात मुखेल कटकार तहावूर हुसेन राणाक प्रत्यार्पण करपाविशी अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियोन सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टाक जाप दितना डॉ एस जयशंकर हांणी सांगले की ह्या हल्ल्यात बळी पडिल्ल्यांक न्याय मेळचो हे खातीर खरेच हे एक व्हड पावल आसा. रुबियोन आपल्या पोस्टात म्हळा की 2008 वर्सा मुंबईच्या भयानक आतंकवादी हल्ल्याची येवजण केल्ल्या खातीर आरोपाक तोंड दिवपाक अमेरिकेन तहवूर राणाक भारतात प्रत्यार्पण केला. तांणी सांगले की भारता वांगडा ह्या हल्ल्यात जीव गेल्ल्या 6 अमेरिकन आनी 166 जणांक न्याय मेळटलो अशें तांणी म्हळां. रुबियो हांणी तो दीस आयज आयला हे विशीं खोस उक्तायली. पोर्तुगाल आनी स्लोवाकिया हांगा आपली इतिहासीक दोन राष्ट्रांची भोंवडी सोपोवन काल राती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीत आयल्यो. राष्ट्रपतींनी दोनूय राष्ट्रांकडेन भारताचे द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचो हेट दवरून उचेल्या पावड्यावेली बसका केली. देशातल्या भेटीवेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणे ब्रातिस्लावियातल्या हेर मानेस्त लोकांसयत आपले स्लोवाकियाचे समकक्ष पीटर पेलेग्रिनी, प्रधानमंत्री रॉबर्ट फिको आनी संसदेचे अध्यक्ष हांचे कडेन परस्पर सहकार्या संबंधित जायत्या प्रश्नांचेर चर्चा केली. पोर्तुगालातल्या भेटी उपरांत राष्ट्रपती मुर्मू स्लोवाकिया पावल्यो. भारताच्या राष्ट्रपतींनी फाटल्या 27 वर्सांत दक्षिण युरोप देशाक दिल्ली ही पहिली भेट थारल्या. भारत आनी युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराचेर उलोवणी करपाच्या वेळार तांची ही भेट झाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेल्यो खबरो. गरीब आणि वंचितांक उभारपाचो संकल्प सबका भारत सबका विकास हो मंत्र सेवा भावना ही आयज सरकाराची मार्गदर्शक तत्वां आसात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. प्रधानमंत्री मोदी काल मध्य प्रदेशांतल्या अशोक नगरांतल्या इसागड हांगाच्या श्री आनंदपूर धाम हांगा भक्तांक संबोधित करताले. सरकाराच्या कल्याणकारी येवजण्यांचो उल्लेख करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की समाजातल्या गरीब आणि वंचित वर्गाचे जिवीत सोपे करपा खातीर वेगवेगळे उपक्रम आम्ही चालीक लायल्यात. AIADMK NDA येवपाच्या घेतल्या निर्णयाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी खोशी उक्तायल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की NDA हेर भागीदारांक मेळून तामिळनाडूक प्रगतीच्या नव्या उंचायेचेर व्हरतले आणि राज्याची मेहनतीन सेवा करतले. तांणी सांगला की NDA युतीतल्यान MGR आणि तामिळनाडूची आदली मुखेलमंत्री सर्गेस्त जयललिता हांची दृष्टी पुराय करपा खातीर सरकाराची खात्री जातली. तमिळनाडूचे प्रगती खातीर आणि तमिळ संस्कृतायेचे खाशेलपण तिगोवन दवरपा खातीर भ्रष्ट आणि फूट घालपी DMK बेगिनात बेगीन उडो दिवपाचे महत्वाचे असा जे NDA युती करतली असे प्रधानमंत्री मोदी हांणी मुखार म्हळा. आयज देशभरात हनुमान जयंती व्हडा उर्बे उमेदीन मनयतात. नवी दिल्लीच्या कनॉट प्लेस हांगाशिल्ले पुर्विल्ले हनुमानाचे देवूळ धरून राष्ट्रीय राजधानीतल्या वेगवेगळ्या हनुमानाच्या देवळांनी सकाळी सावन भक्तांची गर्दी जमल्या. हनुमान चालिसा अखंड रामायण हांचो पाठ देवळांनी सुरू असा. उत्तर प्रदेशातल्या मुखेल हनुमानाच्या देवळांनी व्हडा प्रमाणात भक्त जमल्यात. अयोध्येच्या हनुमानगडी देवळात लोकांची लांब लचक रांग दिसून येता. भंडाराचे जायत्या सुवातींनी आयोजन केला. तेच प्रमाण हनुमान जयंती वेगवेगळ्या राज्यांनी व्हडा उर्बे उमेदीन आयज मनयतात. तेलंगणात काल मुलुगू जिल्ह्यात बंदी घालिल्ल्या CPI संघटनेच्या किमान 22 सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केला. शरण आयिल्ल्या लोकांमध्ये 3 क्षेत्र समिती वांगडी, 1 पक्ष वांगडी आणि संघटनेचे रेव्होल्युशनरी पीपल्स कमिटीचे 18 वांगडी असतात. तातूंत 3 वांगडी असतात जे जायत्या हिंसक घडणुकांनी सहभागी आशिल्ले, जातूंत जायत्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचो जीव गेल्लो. जिल्हो पोलीस अधीक्षक शबरीश पी हांणी CPI माओवादी वांगड्यांक शरण येवचे आणि कुटुंबा वांगडा शांततायेन जिवीत जगचे असे आवाहन केले. तसेच शस्त्रां सोडपी लोकांच्या पुनर्वसना खातीर जिल्हो पोलीस यत्न करता असे ताणी सांगले. IPL T20 क्रिकेटात काल रात्री चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमात कोलकाता नाईट रायडर्सान यजमान चेन्नई सुपर किंग्साक 8 विकेटींनी हरयले. मजगती आयज लखनौ दनपारा 3:30 वरांचेर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हांच्या मदीं खेळ जातलो. जाल्यार जायत्या दुसऱ्या मॅचीत हैदराबादात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघा आड खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत आसाम आणि मेघालयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उकलायला. उपहिमालयाच्या अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात आयज व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. उदेन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आयज काय सुवातींनी गारपीट जावपाचो अदमास असा. हवामान खात्यान सांगला की 14 एप्रिल मेरेन देशाच्या अस्तंत मध्य आणि लागसारच्या उदेंत वाठारांनी वेगवेगळ्या वाठारांनी हलको प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. व्यापार कराराची मुजत पाळपा खातीर राष्ट्रहिताकडेन तडजोड करप शक्य ना असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. व्यापारी प्रश्नांक सोडोवपाक भागधारकांक मजत करपा खातीर केंद्रान संवसारीक टॅरिफ आणि व्यापार हेल्प डेस्क कार्यान्वित केला. भारत आणि अमेरिकेमधल्या आतंकवाद विरोधी सहकार्याची विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तोखणाय केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाची भोवडी सोपवून काल राती नवी दिल्लीत पावल्यो. IPL क्रिकेटात काल राती कोलकाता नाईट रायडर्सान यजमान चेन्नई सुपर किंग्साक 8 विकेटींनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.